ॐ अज्ञान्तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः नमः। ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। शेवटचे दोन चार सेशन बाकी आहेत, यस अजून दोन चार तरी आहेत। आजचा मे बी महत्त्वाचा पण एखाद वेळेस छोटासा सेशन ठरू शकतो आहे। मूर्तीपूजा किंवा विग्रहसेवा किंवा नाही, दोन वेगळे शब्द आहेत, सारखेच वाटतात। मे बी अक्षय तुम्ही इथे आले तर बरं होईल, म्हणजे अक्षय प्रभू, म्हणजे मला असं खूप लांब पाहावं लागणार नाही। तू बस ना। सो तर भगवद्गीतेत भगवंत सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती। आपण प्रभुपादांनी सांगितलेलं आहे, ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे भगवंतांना जाणणे, जीवात्म्याला, मी बरेचदा बोललेलो हे वाक्य, जीवात्म्याला जाणणे आणि त्या दोघांमधला जो संबंध आहे तो जाणणे। तर आपला जो आणि भगवंताचा संबंध आहे तो आहे प्रेममय भक्तिमय सेवेचा। नुसती भक्ती नाही, नुसती सेवा पाहिजे त्याच्याबरोबर। तर हा जो आपला संबंध आहे तो आपण विसरलेलो आहोत, म्हणून आपण या भौतिक जगतात आहोत। तर प्रेममय भक्तिमय सेवा, तर जेव्हा प्रेम किंवा भक्ती असते असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा नक्कीच उलट आपले सहा गोस्वामी सांगतात, काय सांगतात, प्रेमाचे काय क्रिया आहेत, ददाती पडे गृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती भुंजते भोजयते चैव षड्विधा प्रीती लक्षणम। ददाती गिफ्ट देणे, गिफ्ट घेणे, प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती पृच्छती, मनातलं सांगणे कोणाला आपल्या ज्याच्याशी प्रेमाचा संबंध असतो त्याच्या मनातलं ऐकणे, आणि भुंजते भोजयते चैव भोजन देणे आणि भोजन स्वीकार करणे, हे सहा प्रेमाचे एक्सचेंजेस असतात। तर आपलंही भगवंतांशी प्रेम आहे, म्हणजे आपला प्रेममय संबंध आहे, तर आपण पण भगवंतांबरोबर ह्या सहा क्रिया करायला हव्या आणि व्हायला हव्या, नाही करायला हव्या नाही, प्रेम असल्यावर ते नॅचरली होणार आहेत, करायला हव्या असा काय नियम नसतो। असं नाही की आता तुमच्या मुलाचा बड्डे आहे हा तो नियम आहे की तुम्ही त्याला गिफ्ट द्यायला पाहिजे, तो नियम ते स्वाभाविक असतं आहे। तर ह्या हिशोबाने खरं भगवंतांची अपेक्षा नाही आहे, आणि असं काय आहे की जे भगवंतांना गरजेचं आहे, असं काय आहे की जे आपण आपल्याकडे स्वतःचं आहे ते भगवंतांना आपण देऊ शकतो। कधी कधी लहान मुलगा असतो, तो एखादं चॉकलेट वगैरे खात असतो आणि मे बी वडील किंवा आई जवळ आले की तोच ऑफर करतो, घ्या बाबा चॉकलेट, किंवा घ्या घ्या आई चॉकलेट। मे बी आजकालचे मुलांबाबतीत थोडं कमी असेल स्वतः, पण एनिवे कधी कधी ऑफर करत असेल, तर ते चॉकलेट आहे ते वडिलांनीच दिलेलं आहे किंवा वडिलांच्या पैशाने घेण्यात आलेलं आहे आयदर वे, आणि तो ते चॉकलेट वडिलांना देतो आहे, पण वडील हे पाहत नाहीत काय माझ्याच पैशाचं चॉकलेट आहे तू काय करतोय असा, ते पाहतात की तो मुलगा आहे तो प्रेमाने मला अर्पण करतो आहे, हां, आणि ते स्वीकारून घेतात। त्याचप्रकारे आपण इथे भगवंत सांगतायत, पत्रम पुष्पम, जो कोण मला एखादं पान फूल फळ किंवा पाणी भक्तीने किंवा प्रेमाने अर्पण करतो, तर त्यातली जी भक्ती किंवा प्रेम आहे ते मी स्वीकारतो। कारण का भगवंतांना काय एखादं फळ फूल पाण्याची आवश्यकता आहे, सगळं त्यांचंच आहे ऑलरेडी। खरं या जगात आपण काहीच भगवंतांना देऊ शकत नाही, कारण का आपलं काहीच नाही आहे, आपलं स्वतःचं शरीर पण आपलं नाही आहे, मग आपण काय भगवंतांना देणार? तिथपासूनच सुरुवात आहे। फक्त आपण भगवंताला काय देऊ शकतो खरं तर, की काही वस्तू माझ्या आहेत, ही जी आपली चुकीची भावना आहे, हां, ती चुकीची भावना सोडणं हे आपण भगवंतांना देऊ शकतो। हां, पण ठीक आहे, वस्तू माझ्या नाही आहेत, पण सध्या काही वस्तू माझ्या ताब्यात आहेत असं पण म्हणायला हरकत नाही। फॉर एक्झाम्पल, ह्या तांब्या किंवा हा मोबाईल सध्या माझ्या ताब्यात आहे, एखाद्याकडे तुमच्याकडे एखाद काय दोन गुंठे जागा किंवा एखादं फ्लॅट तुमच्या ताब्यात असेल, हं, तुम्ही काय नोकरी धंदा करताय ते पैशाने, तुमच्याकडे काय कपडे अन्न काय जे काय तुमच्या ताब्यात असेल, त्या वस्तू तुमच्या नाही आहेत पण सध्या तुमच्या ताब्यात आहेत हे आपण गृहित धरू शकतो. पण वस्तू सगळ्या भगवंतांच्याच आहेत, त्यामुळे आपण भगवंतांना सगळं वेगळं काही देऊ शकत नाही खरं तर. हेच देऊ शकतो की माझं आहे ही भावना सोडणं, हेच आपण खरं भगवंतांना देऊ शकतो. तर या प्रकारे आपण पाहतोय की भगवंतांना कसल्या वस्तूची गरज नाही आहे आणि आपल्याकडे कोणत्याच वस्तू नाही आहेत जे आपण भगवंतांना देऊ शकतो. तरी पण भगवंत म्हणतात की जो कोण मला भक्तीने अर्पण करतो ते मी स्वीकारतो. तर आपण पाहतो भगवंत म्हणतात भक्त्या उप्रहतम, त्यातली जो भक्तीचं म्हणजे वडील मुलाचा चॉकलेट पाहत नाहीत, लहान मुलगा जेव्हा चॉकलेट देतो तेव्हा वडील चॉकलेट पाहत नाहीत, पण तो माझ्यासाठी प्रेमाने किंवा बाबा घ्या समथिंग लाईक दॅट असं म्हणून देतो. मुलं थोडीशी मोठी होतात तेव्हा काय करतात असं प्रेमाचं नाटक करतात बाबांकडे, बाबा बाबा म्हणून. हं, पण माहिती असतं की असं खूपच लाड आले की त्याचं मागे काहीतरी पाहिजे असतं, हे द्या ते द्या, अगदी प्रेमाने बाबा कळायचं आता काहीतरी डिमांड येणार आहे पुढे. सो एनिवे ते थोडी मोठी झाल्यावर असतात, लहानपणाचं तेवढं नसतं. सो ह्या कसं आहे, तुम्ही कधी गेला असाल, आपण वैदिक संस्कृतीमध्ये आहे की लोक ते गंगेचं किंवा यमुनेचंच पाणी घेतात आणि त्याच नदीला तसं ते अर्पण करतात. तर पाणी गंगेचंच आहे, गंगेलाच अर्पण करतो आहे, खरं तोच प्रकार इथे आहे, सगळं भगवंतांचंच आहे. जगात फक्त काय पानं फलं फुळं पाणी नव्हे, जगळं आहे जगात आहे, सिमेंट काँक्रीट दगड सगळं भगवंतांचंच आहे. हं, आणि आपण फक्त त्यांच्याकडून घेऊन गंगेत एवढं आहे अमाप पाणी आहे, आपण एक कोंदळी घेऊन त्यांना गंगेलाच अर्पण करतो. हां, त्याचप्रकारे भगवंतांचं हे सगळे जग आहे, युनिव्हर्सेस आहेत. आपण काहीतरी दोन चार गुंठे जागा, दोन चार हजार रुपये जे काय असेल ते हां असं भगवंतांना आपण अर्पण करतोय. तर कमीत कमी काय चालू करतोय आपण, हे स्वीकारायला चालू करतोय की हे भगवंतांचं आहे. आत्तापर्यंत आपल्याला हे वाटत होतं की हे आपलं आहे, हे माझं आहे अशा भ्रमामध्ये होतो आपण, पण आता आपण स्वीकारलं नाही, हे माझं नाही आहे, हे भगवंतांचंच आहे आणि भगवंता कृपया तुम्ही हे घ्या. आणि बरेचदा काही काही लोक या श्लोकाचा गैरअर्थही काढतात. भगवंतांनी काय सांगितलंय, हां ते श्लोक आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम, मला जो कोण एका भक्तिभावनेने एखादं पान फूल फळ किंवा पाणी अर्पण करेल ते मी स्वीकारतो. तर काही लोक गैरअर्थ काय काढतात, भगवंतांना फक्त फूल फळ पाणी द्यायचं आणि बाकी सोनं चांदी दागिने चांगले कपडे सिल्क क्लोथ हे सगळं आपल्याला पाहिजे. म्हणजे काय म्हणतात इथे, एक मी पॉईंट लिहिला आहे, हां एखादा करोडपती जरी असेल म्हणजे आपण ऐश्वर्यात राहायचं आणि भगवंतांना एकदम एक काहीतरी तुळशीचं पत्र द्यायचं, बरोबर आहे, भगवंतांना तुळशीचं पत्र दिलं आणि भगवंत समाधानी होतात, त्या गोवर्धन लिलेमध्ये पण आहे तसं. पण अशा भावनेने नाही की आपण ऐश्वर्यात राहायचं आणि भगवंतांना फक्त तुळशीचं पत्र लावून काम संपवायचं. उलट खरे म्हणजे भगवंतांनी हा श्लोक का सांगितलाय की ज्याच्याकडे काहीच नाही, प्रभुपाद म्हणतात ज्याच्याकडे अगदी गरीबातला गरीब कंगालमधला कंगाल व्यक्ती आहे तो फळही घेऊ शकत नाही, हां तो कुठनं तरी एखादं पान तरी जमा करून भगवंतांना, तुळशीचं पान केलं तर अजून उत्तम, पण भगवंतांनी काय असं तुळशीचंच पान सांगितलेलं नाही आहे, कुठनंही एक पान आणलं अगदी कुठल्याही जंगली झाडाचं आणि ते पण भगवंतांना अर्पण केलं प्रेमाने, तो कृष्ण इज रेडी टू ॲक्सेप्ट दॅट. हां त्याच्यापेक्षा जा हे म्हणजे कसं आहे, जो अक्षरशः सुपर कंगाल आहे, हां जो अक्षरशः सुपर डुपर कंगाल आहे, त्यांनी कुठनंही पान आणा आणि भगवंतांना अर्पण करा, भगवंत खूप आनंदाने ते स्वीकार करून घेतील. पण या श्लोकाचा असा उलटा अर्थ नाही की भगवंतांना आपलं कुठलंही पान द्यायचं आणि मग बाकी आपल्यासाठी मात्र हं फुल पान, हं 50 आयटमवालं किंवा 15 आयटमवालं, भगवंतांना आपलं असं असं ही भावना नाही आहे. पण भगवंतांनी हा श्लोक का म्हटला की त्याच्याकडे काही नाही, काहीच नाही, तो सुद्धा मला प्रसन्न करू शकतो. पण ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत त्यांनी लाखो रुपये द्यावे भगवंतांना, ज्यांच्याकडे करोड त्यांनी करोड द्यावे, ज्यांच्याकडे हजारो आहेत त्यांनी हजारो द्यावे, त्यांच्याकडे जे काय ऐश्वर तुमच्याकडे आहे म्हणजे तुमच्या ताब्यात आहे आहे भगवंतांचंच, जे काय तुमच्या ताब्यात आहे तेवढं आपण भगवंतांना द्यायला पाहिजे. सो उलट खरी भावना काय आहे, जे काय आपल्याकडे बेस्ट आहे, जे काय आपल्याकडे सर्वात उत्तम आहे हं ज्वेलरी असेल, कपडे असतील, गाडी असेल, घर असेल, हं आणि अन्नामधले पण काय पुरी भाजी जे काय असेल ते जे काय आपल्याकडे बेस्ट आहे ते भगवंतांना दिलं पाहिजे. नाहीतर आपलं एकदा खरी घटना आहे, आपले भक्त होते ते कुठे एका दुकानात गेलेले कापडाच्या, हं तर दुकानदारने विचार कशा कपडे पाहिजेत, तुम्हाला पाहिजेत, बायकोला पाहिजेत, मुलांना पाहिजेत, हं तर म्हटलं हे सत्य घटना आहे, सॉरी मी कोणावर दुसऱ्यांवर टीका करत नाही पण सत्य घटना पण सांगतो आहे. तर म्हटलं नाही नाही आमचं एक मंदिर आहे म्हणजे आपले भक्त होते त्याच्या त्यांच्या ड्रेस करता कपडे पाहायला गेलो आहे. तर त्या दुकानदाराने कुठं तरी एक असं वरून दोन चार फक्त जुने असे एकदम बेसिक साधे कपड्याचं ते बंडलं असतात ती काढली आणि ठेवली त्यांच्यासमोर. म्हटलं हे बघा हे आहेत. म्हटलं हे नाही, त्यांनी असे चांगले चांगले एकदम भारीतले कपड्यांकडे पॉईंट केलं, हे काढा ते काढा. म्हणजे तुम्हाला भगवंतांकरता पाहिजेत ना? म्हटलं हो. मग म्हटलं सगळे लोक हेच घेऊन जातात, सगळ्यात साधी कपडे दुकानातली आहेत ती भगवंतांकरता नेतात. म्हणजे नाही, सो त्या दुकानदाराला कळेना की असं कसं, म्हणजे असं कसं, म्हणजे आत्तापर्यंत बरेचसे लोक येतात ते भगवंतांकरता म्हणून थोडं साधं कापड. आता हळूहळू भारतातसुद्धा हे बदलत आहे पण मी 10-15 वर्षापूर्वी अशी एक थोडीशी वृत्ती होती की भगवंतांकरता सर्वात साध्या वस्तू द्यायच्या आणि स्वतःकरता मात्र सर्वात बेस्ट. तर खरं उलटा पाहिजे, हां कमीत कमी दोघांकरता बेस्ट म्हणायला हरकत नाही, कमीत कमी. पण खरं तर उलटा आहे की भगवंतांकरता बेस्ट आणि आपल्याकरता साध्या वस्तू. पण आता तेवढं पण आपल्याला झेपत नसेल तर दोघांकरता तरी बेस्टला यावं, दोघांना समान. पण आता भगवंतांना साध्यातल्या साध्या आणि आपल्याला चांगलं एवढ्या तरी लेवलला आपण नसावं, कमीत कमी दोघांना समान अशा लेवलला असलं तरी ॲटलिस्ट गुड स्टार्ट. हं तर आणि ह्यातनं काय होतं, जेवढं आपण भगवंतांना अर्पण करायला चालू करू आपल्या जीवनातल्या सगळ्या वस्तू, हां तेवढ्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसेल की आपल्या जीवनामध्ये भगवंतांची कृपा जी आहे ती कृपा असतेच, पण ती आपल्याला समजायला लागेल की कशी भगवंतांची कृपा आहे, प्रत्येक घटनेमध्ये कशी भगवंतांची कृपा आपल्याला आहे. आता काही लोक म्हणतील की असे कसं भगवंतांना नैवेद्य द्यायचं, कपडे द्यायचे ज्यांना आपण पाहू पण शकत नाही. तर यस, कलियुगामध्ये भगवंतांचा प्रमुख अवतार आहे तो हरिनामाच्या रूपात आहे. कली कालेर नाम रूपे कृष्ण अवतार हरिनामाचा आहे. पण त्याचबरोबर भगवंतांचे म्हणून आपण म्हटलं विग्रह सेवा. ॲक्च्युली आता पुढे तो विषय येईलच. काही लोक म्हणतात आम्ही मूर्तीपूजेच्या विरोधात आहोत. ज्या त्या लोकांना मूर्तीपूजा आणि विग्रह सेवा असं काहीतरी दोन आहे हे माहीत नसतं आहे, त्यातला फरक माहीत नसतो. आणि आजकाल एका प्रकारे वैदिक संस्कृतीवर आघात करायचा प्रकार आहे हे काही मूवी झाले होते तो PK आणि काय तर तसले काहीतरी ओ माय गॉड वगैरे. तर बेसिक तेच होतं की हे मूर्तीपूजा वगैरे सगळी चुकीची आहे. मूर्तीपूजा आणि विग्रह सेवामध्ये एक फरक आहे तो आपण जाणला पाहिजे. तर एनिवे, तर आपण आता थोडंसं म्हणूया तोच विषय आता आलेला आहे की विग्रह सेवा आणि मूर्ती ह्याच्यात फरक काय. हां मूर्त्या कोणाच्याही कशाही कुठल्याही असतात, अगदी काय अब्राहम लिंकनचे असतात, गांधींचे असतात, इवन हरकत नाही आपली आस्था आहे तरी पण शिवाजी महाराजांच्या किंवा आंबेडकरांच्या कोणाच्याही मूर्त्या असतात, उद्या तुमच्या माझ्याही असतात. म्हणजे एक फोटो पण त्या प्रकारे झाला, आपला फोटो म्हणजे एका प्रकारे आपल्या मूर्तीसारखंच झालं. हे मूर्त्या कोणाच्याही असू शकतात, किंवा भौतिक रूपात आपलं एक रूप प्रकट झालं आहे, फोटो पण त्या प्रकारे एकाच आहे आणि एक 3D पण आहे. 2D केलं की फोटो झाला, 3D केलं की त्याला आपण काय म्हणूया. विग्रहांमध्ये काय फरक आहे, दोन तीन प्रमुख फरक आहेत. तुम्हाला काय हा पण दगडाची आहे ती पण दगडाची आहे, हे पण धातूची आहे ती पण धातूची आहे, हे पण मातीची आहे ती पण मातीची आहे, हां किंवा तत्सम काय असेल ते दोन, येस बरोबर आहे, दोन्ही दगड किंवा माती किंवा शिला किंवा पाषाण किंवा धातू हां तसलेच आहेत, किंवा पेंटिंगमधले चित्र न पण भगवंतांचे विग्रह बनवू शकतात पेंटिंगसारखं, की आजकाल फोटो म्हणूया प्रिंटआउट. हां फरक काय दोन्हीमध्ये, हा पण प्रिंटआउट आहे, इथे पण काहीतरी शाई वगैरे प्रिंटिंग कलर्स आहेत म्हणजे मशीनचे, इथे पण हा प्रिंटआउट आहे. फरक एक आहे, सॉरी जे भगवंतांचे विग्रह असतात, तीन चार प्रमुख फरक आहेत. त्यातला एक प्रमुख फरक आहे भगवंतांचे विग्रह जे बनतात ते त्याच जे ते कसे विग्रह दिसतात त्यांचा कम्प्लीट डायमेन्शन लांबी रुंदी उंची डोळ्याचा आकार वगैरे सगळं वैदिक शास्त्रामध्ये मेन्शन आहे. तो एक वेगळा वैदिक शास्त्रातला शाखा आहे स्थापत्यशास्त्र, त्याच्यात ते मेन्शन आहे. तर आपल्या कल्पनेनी कशाही प्रकारे आपण भगवंतांचे काय आणि देवदेवतांचे काय, हां मूर्त्या शब्द चुकीचा आहे, आपण विग्रह म्हणूया, हा बनवू शकत नाही. हां मूर्त्या म्हणजे भौतिक, माझी मूर्ती आणि मी हे समान नाही आहे. हां म्हणजे इथे माझी मूर्ती असेल म्हणजे माझी मूर्ती कोणी बनवू नये, पण असेल समजा त्याला कोणी असं नैवेद्य म्हणजे जेवण दिलं तर ते मला मिळासारखं नाही आहे. त्याला कोणी हार घातला तो मी आहे तर मला तो मिळासारखा नाही आहे, कारण का माझ्यात ती शक्ती नाही की त्या मूर्तीच्या माध्यमातून आम्ही सेवा स्वीकार करून घेईल. आपण घालू शकतो पण तसं नाही आहे ते. पण विग्रह म्हणजे पहिला फरक काय आहे, वैदिक शास्त्रात ज्या प्रकारे सांगितलेलं आहे त्या प्रकारे ते विग्रह बनलेले असतात. तो खूप डिटेल विषय आहे की विग्रहांचं काय सांगितलं आहे, तो एक एक तास काय मे बी असे काही अनेक तासांचा तो सेम तो जे लोक मूर्त्या जसं तुम्ही राजस्थानला वगैरे गेले आपल्या कोमल प्रभूंच्या घरी विग्रह आहेत, हं किंवा आपले वृंदावनला गौरदेव वगैरेचे विग्रह बनतात, हं तर ते एका प्रपोर्शनमध्ये एका डिझाईनमध्ये बनलेले असतात. आपल्यापैकी काही लोक मायापूरला गेलेले आहात तर नाही गेले ते पण जाऊ कधीतरी होईल योग येईल, हं तर तिथे नृसिंहदेवांचे विग्रह आहेत. तर त्यांचा तो ज्या स्थापत्यशास्त्री होता साऊथ इंडिया त्याने जे नरसिंहदेवांचे विग्रह कोरले पाषाणातनं, हं तर भक्तांना आवडतो हे काय महिन्याभराचं काम आहे, हं तर ते महिन्याभराने गेले आणि विचारलं काय, हां खरंच 6 महिन्यांनी गेले. ते म्हणतात अजून झाले नाही तयार विग्रह, नाही म्हणजे 6 महिने झाले. तो शास्त्रीकार जो पद्धतीने त्यांनी केलं तो म्हणतो मी काय पाटावरवंटा बनवत नाही आहे, मी भगवंतांचे विग्रह बनवतोय. 6 महिने तर मला लागले तो जो दगड असतो योग्य म्हणजे इथपासून सुरुवात असते खरं मी पाषाणाबद्दल बोलतोय, धातूबद्दल अजून वेगळा विषय होईल. म्हणून म्हणलं हा खूप वेगळा विषय आहे, हं की तो म्हणतो ते धातू जे खरोखर असतात पाषाण त्याचं ते 60 ठिकाणी असं त्यांचा तो एक इन्स्ट्रुमेंट असतो आपला आजकाल ट्युनिंग फोर्क म्हणतात मारलं ते सा रे ग म असा वाजायला पाहिजे. एक विशिष्ट किडा असतो तो किडा त्या पाषाणातनं असा आरपार होल करून गेला, असे अनेक नियम आहेत. म्हटलं तो सगळे घेतलं तर ते अनेक तासांचे किंवा अनेक दिवसांचा तो एका सेमिनार बनेल. आपलं ते काम नाही, आपण काय विग्रह बनवणार नाही आहोत पाषाणातनं उद्या. पण असे वेगवेगळ्या प्रकारे ते पाषाणाचे नियम आहेत, मातीचे नियम वेगळे आहेत, धातूचे नियम वेगळे आहेत. या प्रकारे आपण पाहतो कोणत्या धातूपासून बनवू शकतात वगैरे, किंवा पंचधातू वगैरे म्हणतो, अष्टधातू म्हणतो, किंवा तांब पितळ वगैरे म्हणतो, या सगळ्या ह्याच्या सोनं चांदी पण जे कोणत्या धातूतनं कोणत्याही आपण धातू घेतला ॲल्युमिनियम वगैरे तर त्यातनं विग्रह ह्या म्हणजे प्रत्येकाचा डिटेल विषय येतो. तर थोडक्यात तो म्हटला मी काय म्हणजे हा काय पाटावरवंटा नाही आहे की घेतला कोणताही दगड आणि तासला आकारातच झाला. म्हणून आता मला 6 महिने लागले तुम्हाला पाहिजे तसा योग्य दगड मिळायला, शिला मोठा खंड, आता ह्याच्यापुढे तुम्ही अजून 6 महिन्यांनी या. हां मग काही भक्त येते उत्सुक होते तर 15 दिवसांनीच गेले. म्हणजे बघू काय काम चालू आहे, 15 दिवसांनी नरसिंहदेवांचे विग्रह मिळणार आहेत माहिती आहे, त्याने 6 महिन्याचा टाईम दिलेला आहे. पण ते गेले की बघू काय काम काहीतरी थोडंफार तरी झालं असेल काहीतरी. तर 15 दिवसांनी गेल्यावर तर जे त्यांनी जो आणली होती योग्य प्रकारची शिला अशी मोठी शिला होती लाईक मे बी लाईक 4-5 फूट बाय 4 मोठे आहेत ना नरसिंहदेव 4-5 फूट बाय 4-5 फूट बाय 4-5 फूट अशी ती शिला होती. तर हा त्याच्यासमोर जो मेन मूर्तिकार होता असिस्टंट लोक होते त्याचे, हां तो असा नुसता बघत बसला होता 15 दिवसांनी काहीच नाही, तसाच तो ठोकळा समोर आहे हां पाषाणाचा. भक्त म्हणले अरे काय झालं 15 दिवसात काहीच झालं नाही, हां तो म्हणतो मी ह्या दगडामध्ये तर भगवंतांना पाहतोय आधी आणि भगवंतांना पाहिल्यावर मग माझं काम काय होईल जे एक्स्ट्रा दगड तो फक्त काढून टाकायचं. सो मला पूर्णपणे भगवंतांना फोकस करून इथे पाहू द्या. वेन आय विल कम्प्लिटली सी हिम त्यांचे कुठे काय आभूषण काय सुदर्शन चक्र गदा पद्म जे काय आहे जे त्यांचं असं कसं कसं कुठे काय म्हणजे मी दगडाच्या पलीकडे मग नंतर फक्त उरलेलं काढायचं आहे. तर 15 दिवस फक्त त्या दगडाकडे पाहतच होतं. सो इट्स लाईक हा एक खूप मोठा विज्ञान आहे, हा विषय वेगळा. तर फरक काय आहे की वैदिक शास्त्राप्रकारे प्रमाणे सांगितलेले जे विग्रह असतात हां त्या पद्धतीने ते हां विग्रह बनवले पाहिजेत. हां मूर्ती आपली ठीक आहे, हां फोटो पाठवला कोणाचाही मूर्ती बनवणारे एक प्लॅस्टर ऑफ पॅरिस झाली. हां तसं ते होऊ शकते, पण भगवंतांची खूप डिटेल पद्धत होती. आणि मग त्यांचे ओठ कसे पाहिजेत, डोळे कसे पाहिजेत, हा सगळा विषय अजून डिटेलमधला झाला. आणि अजून एक दोन तीन महत्त्वाच्या फरकापैकी एक दुसरा महत्त्वाचा फरक असा आहे की ठीक आहे आपण बनवले किंवा ठीक आहे एकदम हाय स्टँडर्डने नाही पण थोड्याशा कमी स्टँडर्डने पण वेगळं बनवले, जसे आपल्याकडे गौर नेते वगैरे असतात ते काय एकदम हाय स्टँडर्डचे नसतात पण पंचधातू किंवा तांब्या पितळ्याचे असतात. हां तर मेन पॉईंट काय आहे, तर धातूच आहे किंवा पाषाणच आहे किंवा मातीच आहे किंवा जे काय आपण म्हणतो पेपर किंवा कागदच आहे, अमान्य नाही आहे, धातूच आहे तो. पण त्या विग्रहांमध्ये भगवंतांचे महान भक्त ॲडव्हान्स डिओटीज किंवा जे कोण भक्त आहेत ते ते सुरुवातीला ज्याला आपण प्राण प्रतिष्ठापना म्हणतो, आता आपण गणपती पूजेत वगैरे पण हे सगळे नियम आहेत, हां गणपती पूजेत पण हे सगळे नियम आहेत. इथे मी विषय घेत नाही, थोडासा विषयांतर होईल, पण गणपतीची जी आपण तात्पुरती विग्रह स्थापन करतो म्हणजे आपल्या काय चतुर्थीपासून एक दिवस दोन दिवस दहा दिवस जे असेल चतुर्दशीपर्यंत वगैरे, हां त्याचे पण बरेच पद्धतशीर नियम आहेत. जसं आज एक आहे की घरगु गणपती हा घरगुतीच उत्सव आहे वैदिकशास्त्रानुसार, सार्वजनिक नाही आहे. हां आणि जे घरगुती उत्सव आहेत त्याचे विग्रह जे आहेत ते एवढ्या एकविध आकाराचेच पाहिजेत. आजकाल मग मोठे मग मोठे मग कॉम्पिटिशन होते, ह्याच्याकडे दो एवढे तर आमच्याकडे एवढे मोठे, मग ह्यांचे एवढे मोठे आहेत की आमचे एवढे मोठे, तसं नाही. घरगुती आहे घराच्या साईजचेच ठेवा, एकविध आकाराचेच विग्रह ठेवा. प्लस असं आहे की ते अशाच मातीचे बनले पाहिजेत की जे पाण्यात घातल्या घातल्या दोन मिनटं पाच मिनटं एक्झॅक्ट वेळ असं नाही पण दोन चार पाच मिनटात ते विरघळले पाहिजेत. असं नाही की ते तिथेच चढत आहेत, जसं प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे. प्लास्टर ऑफ पॅरिसचा फायदा काय की ते खूप छान दिसतात, पण तुमचे गणपती असे बिचारे रस्त्यावर पडलेले असतात. हां विग्रहांचं तसं होत नाही. हां तर हे असे अनेक नियम त्याच्यातही आहे. आता पुढचे नियम आहेत की इको फ्रेंडली कलर पाहिजेत, हळद वगैरे आजकाल, पण ते एवढे असे ब्राईट आणि कॉन्ट्रास्ट आणि असे चमकणारे दिसणार नाहीत. हां आजकाल लोकांना तसे आमचे एकदम तकाटक पाहिजेत विग्रह मूर्ती, तसं होत नाही. हां तर आपल्याला वैदिक शास्त्राप्रमाणे सगळ्या ठिकाणी असे पद्धतशीर आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे आहे. तर ह्या प्रकारे एक मुद्दा आहे की शास्त्रात जसं सांगितलं आहे तसं ते विग्रहांची निर्मिती व्हायला पाहिजे. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा की ॲडव्हान्स डिवोटीज प्रगत भक्त जेवढे आपल्या आपण बोलू शकतो त्यांना बोलून त्यांच्याकडून भगवंताला जे पहिला जो प्रोग्राम करतो किंवा प्राण प्रतिष्ठापना म्हणतो किंवा आपण आपल्या घरगुती ह्याच्यात भगवंतांचं स्वागत म्हणतो, तर आपल्याकडे विग्रह मूर्ती आपण आणल्या वृंदावन मायापूर किंवा कुठनंही इवन मुंबई वगैरे पण मिळतं, हां पुण्या कोल्हापूर वगैरे, आणि आणल्या तर आपण जास्तीत जास्त ॲडव्हान्स डिवोटीजना बोलवायचं आणि म्हणायचं की तुम्ही प्रार्थना करा की भगवंतांना प्रार्थना करा की हे विग्रह आहेत त्याच्यात भगवंतांना आमंत्रण करा की भगवंत ह्यांच्यात या का या, जेणेकरून आम्ही तो बघा विग्रह कशाला आपल्या भगवंतांशी प्रेममय भक्तिमय सेवा आहे, तर सेवा कोणाशी करणार, हां सेवा कशी करणार, असे नैवेद्य इकडे दिलं असं हवे, हां तो पुढे तर सेवा करायला विग्रह पाहिजे. हां तर भगवंतांना आपण निमंत्रण करतो आमंत्रण करतो की इथे या आणि राहा, आम्ही तुमची व्यवस्थित काळजी घेऊ, हां तुमचं दुर्लक्ष करणार नाही, हां आणि तुम्हाला चांगलं खायला प्यायला जे म्हणजे आम्ही खातो तेवढं तरी कमीत कमी देऊ, हां चांगलं जास्त उत्तम आहे पण कमीत कमी आम्ही खातो तेवढं तरी हां देऊ, हां आम्ही खातोपेक्षा खराब तरी देणार नाही तेवढं तरी देऊ. तर ह्या प्रकारे भक्त ॲडव्हान्स ड्युटी जेव्हा बोलवतात तेव्हा भगवंत प्रेमाने बोलवतात तेव्हा त्या विग्रहांमध्ये येऊन उपस्थित राहतात. हां ते आहे धातूच पण भगवंतांना निमंत्रण दिलं म्हणून भगवंत त्याच्यात येऊन उपस्थित राहतात, जेणेकरून आपण त्यांची सेवा करू शकतो. हे भगवंतांची एक कृपा आहे. प्रभुपाद याच्याकरता उदाहरण देतात, आता हल्ली कोरियर झालेत, हल्ली व्हॉट्सअप झालेत, त्याच्यावर आपण बरंचसं काय काय आपलं काय कम्युनिकेशन करतो, पण प्रभुपादांच्या वेळी पत्राच्या पेट्या होत्या, आजही आहेत पण त्याचा उपयोग कमी झाला आहे, आता पोस्ट बॉक्सचा लाल कलरच्या पेट्या असतात. तर प्रभुपाद म्हटले की ही एक लाल कलरची पेटी आहे, समजा इथे इथे एम आय डी सी पोस्ट ऑफिस आहे, त्याच्या बाहेर पेटी आहे लाल कलरची, हां ती एम आय डी सी पोस्ट सॉरी पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट विभागात द्वारा प्रमाणित आहे. उद्या मी एक पेटी बसवली इथे माझ्या दाराच्या बाहेर लाल कलरची पोस्ट बॉक्स म्हणून, हां तर दोन्हीमध्ये मी पत्र टाकलं, इथेही टाकलं तिथेही टाकलं, तर तिथलं पत्र काय आहे, हां तो पत्ता लिहिला तिथे पोचेल, आणि इथलं प ह्या पोस्ट बॉक्सने टाकलं हे पण लाल कलरची आहे मस्त त्या तसा कप्पा पण टाकायला, हां आणि इथे पत्र टाकलं तर त्या पत्त्याला पोचेल का, नाही पोचणार, कारण का ही पोस्ट डिपार्टमेंटनी प्रमाणित केलेली हां पोस्ट पेटी नाही आहे. त्याचप्रकारे अशी कोणती काय मूर्ती घेतली आणि कोणाला काय अर्पण केलं तर ते भगवंतांना नाही पोचणार. एक तर मूर्तीचा निर्मिती शास्त्राप्रमाणे व्हायला पाहिजे, आणि दुसरी मेन पॉईंट आहे की महान भक्तांनी त्या भगवंतांना हां तिथे आमंत्रित केलं पाहिजे. मग अशा विग्रहांमध्ये म्हणून मूर्ती म्हणजे नुसतंच तुमच्यासारखं किंवा भगवंतांसारखं किंवा कोणी हे गांधीजी ह्यांच्या कोणासारखंही दिसणारा एक पुतळा आपण बनवला, हां मी म्हटलं तसं त्यांना आपण हार घातला तो गांधीजींना मिळाला किंवा तुम्हाला मला मिळाला असं होऊ शकत नाही. हां आपल्याकडे ती ताकद नाही की त्या मूर्तीमध्ये जाऊन आपण उपस्थित राहू शकतो, हां आपण जिवंत असतानाही आणि नंतर पण. पण भगवंतांमध्ये भगवंत सर्व शक्तिशाली आहेत, ते अशा भौतिक वस्तूंच्या मूर्त्यांमध्ये जाऊन उपस्थित राहतात तेव्हा त्याला म्हणतात विग्रह, हां जिथे भगवंत स्वतः आलेले आहेत. म्हणून कोणत्याही दगडाची पूजा करून चालणार नाही, जे प्रामाणिक आहेत पद्धतशीर बनवलेले आहेत आणि भगवंतांच्या भक्तांनी जिथे त्यांना आमंत्रण केलेलं आहे हां तर ते विग्रह झाले, आणि अशा विग्रहांची सेवा आपण केलीच पाहिजे. तरी काही काही लोक आता हे विग्रह भगवंत का स्वीकार करतात अजूनही काही काही लोकांना पटत नाही की बाकी सगळं ठीक आहे भगवंत पण आहेत पण हे काय मूर्तीपूजा तुम्ही करताय. तर पहिले मूर्तीपूजा करत नाही होत, हां मूर्ती म्हणजे कशी कोणत्या, हाच खरा प्रॉब्लेम होता. आज भारतात पण आहे, महाराष्ट्रात आपण पाहू शकतो कधी कधी गणपतींना असं क्रिकेट खेळणारे वगैरे दाखवतात, सगळं नाही दाखवत काही लोकं दाखवतात, काही काही लोक गणपतींना मोरपीस लावतात का कृष्ण मोरपीस लावतात म्हणून, अरे पण शास्त्रात नाहीच आहे की गणपतींना मोरपीस लावायचं. हां तर अशा ह्या सगळ्या मूर्तीपेक्षा अजून पलीकडे म्हणजे थोडा विचित्र प्रकार किंवा मनोकाल्पनिक प्रकार चालू होतो. आता खरं तर आपण पाहतो काय मुसलमान ख्रिश्चन लोकांमध्ये मूर्तीपूजा मूर्तीचा शब्द चुकीत आहे विग्रह पूजा करत नाहीत. तर कारण असं आहे की त्यावेळी त्यांच्याकडे एवढा गोंधळ होता जेव्हा तो प्रचार झाला. हां असं सांगतात की मोहम्मदने जेव्हा प्रचार केला तेव्हा मक्का मदिनामध्ये अशा मनोकाल्पनिक प्रत्येकाने आपापल्या कल्पनेनुसार अशा मूर्त्या बनवल्या होत्या, ह्या हजारो मूर्त्या तिथे होत्या ज्या चुकीच्या होत्या, ज्या अयोग्य होत्या. कोणी जसं आजकाल म्हणतात काय कोणी क्रिकेट खेळणारा गणपती बनवतात, कोणी मोरपीस लावणारा बनवतात, कोणी राधाकृष्णांना काहीतरी वेगळ्याच प्रकारे बनवतात, हां तर असे मनोकल्पनी केलेले होते आणि ते सगळे त्या मोहम्मदनी तोडले. आणि तो एकच जो काबा होता ते काही लोक म्हणतात ते शिवलिंग होतं वगैरे तसं बरोबर पण आहे ते, हां ते त्याला तोडलं नाही, हां तो विषय नाही आता आजचा की ते शिवलिंग होतं का नाही, पण तो विषय वेगळा आहे. सो बेसिकली कधी कधी असा गोंधळ मोहम्मदच कशाला, आपल्या भारतामध्ये गुरुनानकजींनी पण तेच केलं. इफ यू सी शीख धर्मामध्ये त्यांचं मंदिर असतं एक गोल्डन टेम्पल वगैरे, त्याच्यात आरती वगैरे पण होते, चामर पण होतो, पण कोणाचा होतो, त्या गुरुग्रंथ साहिबचा. तेव्हा पण भारतामध्ये पण अशी पद्धत होती की बरेचसे लोक किंवा बरेचसे ब्राह्मण किंवा इतर पण लोक हां मूर्ती म्हणजे त्या कम्प्लिटली वेगळ्या प्रकारे वागत होते, आणि म्हणून त्यांनी बघा त्यांनी सगळ्या भक्तीचे सगळं त्यांनी घेतलंय, प्रसादचं वितरण केलेलं आहे, नम्र सेवा बुटांची सेवा करा हा तुमचा सौभाग्य आहे, शू स्टॉलची सेवा हे सांगितलेलं आहे, हां प्रसाद सेवा सांगितली आहे, सेवावर सेवा सांगितलेली आहे, डोनेशन सांगितलेलं आहे, मोठी मंदिरं बनवलेली आहेत, हां त्याच्यात पूजा आरती चामर सगळं सांगितलेलं आहे. फक्त त्यांनी मूर्ती नाही घेतल्या, कारण का त्यावेळी पण गुरु नानकजींच्या वेळी पण त्या मूर्तीपूजांच्या भारतामध्ये ते मक्का मदिना किंवा जिजस कॅशे ते सोडून द्या, हां तिथे पण खूप वेगवेगळ्या प्रकारे लोक वागत होते किंवा मंदिरांना आपल्या एक उत्पन्नाचं साधन बनवत होते, किंवा आजकाल आपण पाहतो जमिनीत मंदिराची असते पण आपल्या नावाने करून घेत होते, हां किंवा मंदिराचं डोनेशन असतंय. मी असं म्हणत नाही सगळीकडे तसं होतं असं नाही आहे, पण काही ठिकाणी होत असतंय, बऱ्याच ठिकाणी होत असतंय. तर म्हणून ह्यांनी गुरु नानकजी किंवा त्यांनी ते विग्रह सेवाच्या विरुद्ध काही वाक्य बोललेले आहेत, पण आपण पाहिलं तर पद्धतशीरपणे केलं तर भगवंत ती सेवा आपली स्वीकारतात हे तेवढंच महत्त्वाचं आणि तेवढंच सत्य आहे. हां, तर भगवंत का बरं येतात? काही लोकांना भगवंत सगळी प्रभुपादांना म्हणायचे, प्रभुपाद गॉड इज एव्हरीवेअर. गॉड इज एव्हरीवेअर, वाय इज नॉट इन द टेम्पल? भगवंत सगळीकडे आहेत, तर त्या विग्रहात पण आहेत ना, त्याच्यात काही नाही आहेत. सगळीकडे आहेत, विग्रहात पण आहेत, आम्हाला विग्रहांची सेवा करू द्या, सगळीकडे आहेत. हां हां. सो ॲक्च्युली हे कसं आहे, आपले काही काही उदाहरणं आहेत की एक आहे की खरं प्रभुपाद सांगतात की गायीचं जे असतं आहे गाय, त्याचं दूध आणि रक्त, म्हणजे त्या गायीच्या रक्ताचंच एक परिवर्तन झालं शरीरात की ते दूध बनतंय. आपण गायीच्या स्तनातनं दूध घेऊन पितो. सो प्रभुपाद म्हणतात की तसं ते गायीचं दूध आहे ते त्याचं शरीरभर आहे, कारण का रक्त शरीरभर आहे. पण आपल्या जे दूध प्राप्त करायचं असेल गायीचं, तर ते तिच्या स्तनातनंच मिळणार आहे, हां, शरीरातनं मिळणार नाही. त्याचप्रकारे भगवंत सगळीकडे आहेत, मान्य आहे, भगवंत चराचरात आहेत, कणाकणात आहेत, पण आपण भगवंतांना प्रेमानिक आदान प्रदान, भगवंतांना नैवेद्य करणे, भगवंतांना ड्रेस देणे, भगवंतांना ज्वेलरी देणे, भगवंतांना हार घालणे, सगळीकडे आहेत. असं हार कुठे टाकून दिलं तर चालणार नाही, भगवंत सगळीकडे. तर एकदा एक असं गमतीशीर होत आहे, पण एक व्यक्ती होता, तो असा थोडा कुरमरी हातात घेऊन चालत होता, थोडं खायची इच्छा होती. तेवढ्यात काय झालं, असं वारं आलं जोरात, कुरमरे भेळ असते, वारं आलं आणि ते कुरमरे उडून गेले. म्हणाला गोविंद आहे स्वाहा, गोविंद आहे स्वाहा. हां, सगळ्या गोविंद कुठे आहेत? हां, तर भगवंत सगळीकडे आहेत, हवेत पण आहेत, पण एका प्रकारे आपली कॅपॅसिटी नाही आहे की भगवंतांना हवेत पाहायची, आणि पाहिलं तरी त्यांच्याशी प्रेमाने असं, हां, काय भुंजते भोजे ते जे सहा प्रेमाचे आपण पॉईंट सुरुवातीला बोललो, हां, काय काय आहे सरिता, भुंजते भोजे ते चैव ददाती पते, ह्या काही गिफ्ट देणे भगवंतांना, हां, आणि भगवंतांना काही भोजन देणे, हां, गिफ्ट अशी सगळीकडे कशी देणार? तर म्हणून भगवंत विग्रहामध्ये येतात, आपल्यावर कृपा करण्यासाठी, आपल्याकडून सेवा स्वीकारण्यासाठी भगवंत हे विग्रहात येतात. जसं ते पुण्याच्या भक्तांनी ड्रामा केला होता, काय ओ माय गॉड, नाही हा ओ माय गॉडवालाच, हां, त्यात ते प्रभूजी सांगत होते की जिस प्रकार से हवा में पाणी तो सब जगह पे है, हां, ते म्हणत होते हवाईमध्ये पाणी आहे ते वॉटर वेफर वाष्पाच्या रूपात सगळीकडे आहे, पण म्हणून आपण असं पिऊ शकत नाही हवेतनंच पाणी. आपल्याला पाणी प्यायला नळातनं आणि ग्लास, हां, आणि त्यातनंच पिऊ शकतो, किंवा ओंजळी तरी ग्लास नसेल तर. पाणी सगळीकडे आहे पण आपल्याला उपलब्ध नाही आहे. असं तहान लागली तर संडे प्रोग्राम नंतर तहान लागली सांगितलं, हरी बोल, पाणी सगळीकडेच आहे आणि ते बरोबर पण आहे, चुकीचं नाही आहे पाणी सगळीकडे, हां, तुम्ही असंच पिऊन घ्या हवेतनं आपोआप, हां, नाही होऊ शकत. झाडांना मिळतं, झाडं घेतात, आपण नाही घेऊ शकत. तर हा म्हणून भगवंत कृपा करून त्या विग्रहामध्ये येतात. एक अजून छानसं उदाहरण आहे, ते लोकांना हल्लीच्या, कारण का हल्लीच्या लोकांना पैसे लगेच कळतात, हां, तर नाशिकमध्ये हे आहे काय, करन्सी प्रिंटिंग, मिंट म्हणतो, काय म्हणतात, टकाल काहीतरी असा तो शब्द मराठीत, जिथे नोटा छापल्या जातात. तर ते त्या सरकारी जो नोटा छापण्याचं फॅक्टरी आहे तिथे कच्चा माल काय येतो, हां, काय येतो, कागद, हां, कागदाला काय व्हॅल्यू नाही, तो एवढा ट्रक भरून कच्चा माल येतो कागदाचा, तो चोरण्याकरता जास्त लोक कोण जास्त जात नाहीत, पण जो तयार माल बाहेर पडतो, काहीच नाही केलं त्या कागदावर, फक्त काहीतरी छापलं आहे, हां, कागदावर थोडंफार छापलं आहे, जे नोटा आता माझ्याकडे नाहीत खिशात, पण तुमचं सगळ्यांना माहिती आहे, हां, ते काहीतरी असं डिझाईनने छापलं आहे आणि गव्हर्नर आहे हे काय 500-2000 जे काय असेल ते, मग बाहेर पडताना मात्र त्याला एवढी सिक्युरिटी असते तिथे, हां, खरं दोन्ही कागदच आहे, आत येणारही कागद आहे आणि बाहेर जाणारही कागदच आहे, पण तो बाहेर सगळ्या ना एवढ्या गाड्या भरभरून नोटा बाहेर पडतात, हां, तिकडनं, आणि खूप सिक्युरिटी असते तिथे, हां, तर का बरं, दोन्ही कागदच आहेत, पण हा जो कागद आहे आता हा आला तो कागदच आहे, पण तो गेला तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा RBI गव्हर्नरनी त्याला प्रमाणित केलं की हां ह्याची व्हॅल्यू आहे. त्याचप्रकारे आपण प्राण प्रतिष्ठापना किंवा घरगुती यांना भगवंताचा स्वागत समारंभ म्हणतो, त्याच्यात धातूच आहे तो, जसा हाही पेपर आहे तोही पेपर आहे, पण तोही धातू आहे, हाही धातू आहे, किंवा हेही लाकूड आहे तेही लाकूड आहे, हेही पाषाण आहे तेही पाषाण आहे, पण ह्याच्यात आता त्याच्यावर भगवंतांची उपस्थिती आमंत्रित झालेली आहे. म्हणून हा धातू आता खूप महत्त्वाचा आहे. हे भगवंत आहेत, त्यांना आपण हार घालू शकतो, त्यांना नैवेद्य करू शकतो, हां जे काय आहे ते, आणि भगवंत ते घेऊ शकतात, स्वीकारू शकतात. नाहीतर काय, दोन्ही पेपर आहे म्हणायला. तर हा तर अशा अपद्धतीने केलेली जी सेवा असेल त्याला आपण मूर्तीपूजा म्हणू शकतो, पण जे पद्धतशीर आहे त्याला आपण विग्रहांची सेवा म्हणतो. आणि आपण पाहतो अनेक लोक ह्या विग्रहांच्या सेवेनी त्यांचं आयुष्य बदलत आहे. भगवंत काय म्हणतात, आदान प्रदान पण करतात. आणि सर्वात महत्त्वाचं आणि उत्तम आदान प्रदान म्हणजे भगवंतांचा प्रसाद. सगळे लोक म्हणतात प्रसाद खूप टेस्टी लागतो, कारण का तो भगवंतांनी खाल्लेला असतो. हां आता भगवंतांचं हलत पण नाही तर कसे खातात तो पण आपण व्ह्यू तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. पण प्रभुपाद म्हणतात हा भगवंतांचा उष्ट आहे, म्हणजे असं मी खाल्लं 4-5 की ते उष्ट झालं माझं. तसंच जो प्रसाद असतो तो भगवंतांचा उष्ट असतो. हां भगवंतांचे आपण म्हणू लाळ किंवा थुंकी त्यात मिक्स झालेली असते आणि म्हणून तो खरं टेस्टी लागतो. तर प्रसाद खाऊनच किती लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या चेतनेमध्ये परिवर्तन येतं. समजा भगव विग्रहामध्ये भगवंत नसते तर कसं काय प्रसाद खाऊन परिवर्तन आलं असतं. असं कोणत्याही दगडाला तुम्ही प्रसाद दाखवला आणि खाल्लं तर तसं परिवर्तन येणार नाही. जसं प्रभुपाद म्हणतात तुम्ही हरे कृष्ण किंवा कृष्ण कृष्ण राम राम म्हटले तर तुमची बुद्धी सुधारेल, पण तुम्ही नुसतं कोका कोला म्हटले तर किंवा थम्सअप म्हणत राहिले, थम्सअपचा 100 माळा जप केला तर काय बुद्धी तुमची सुधारणार नाही आहे. तर म्हणजे हरिनामामध्ये भगवंत आहेत कशावरून, कारण का जप केल्याने लोकांच्या मध्ये फरक पडतो. तसंच प्रसाद खाल्ल्याने पण पडतो, आणि प्रसाद हे विग्रह आहेत, विग्रहामध्ये भगवंत आहेत म्हणून भगवंत तो तुमचा नैवेद्य खातात, खाल्ल्यावर तो प्रसाद बनतो नैवेद्याचा. म्हणून आपण तो प्रसाद खाल्ला की आपल्यामध्ये तो फरक पडतो. पण तुम्ही कोणत्याही या प्लॅस्टिकच्या खुर्चीला अर्पण करा तर त्यांनी तो फरक पडणार नाही आहे. तर आजकाल आपण मंदिर म्हणतो, पण खरं संस्कृत त्याचा शब्द आहे किंवा इंग्लिशमध्ये टेम्पल म्हणतात. टेम्पल हा थोडासा अस्पष्ट शब्द आहे. खरं संस्कृतमध्ये त्याचं एक्झॅक्ट नाव आहे देवालय. देवालय हा शब्द जास्त योग्य आहे. तर जसं आपण म्हणतो पुस्तकालय, तिथे पुस्तकं असतात. तर देवालय म्हणजे आपण देवालय म्हणजे तिथे देव आहेत. ते देवता असो किंवा भगवंत असो, पण त्यांचं ते स्थान आहे, त्यांचं ते घर आहे. जसं आपल्या राष्ट्रपतीच्या घराला राष्ट्रपती भवन म्हणतात, किंवा मुंबईला गव्हर्नर निवास आहे त्याला राजभवन म्हणतात राज्यपालांचं. तसं हे देवालय आहे, हे देवाचं घर आहे. आणि म्हणून तिथे आपण जातो तेव्हा नुसतंच मंदिरात जात नाही तर तिथे आपण देवाला भगवंतांना भेटायला जात असतो. तर हा पुढचा मुद्दा आहे की कृष्ण कशावरून खातात. तर ह्याकरता आपण ब्रह्मसमितेचा श्लोक ऐकलेला आहे, काही आपले वैष्णवी माताजी निलेश वगैरे जुने भक्त आहेत त्यांनी ऐकलेला असेल, माधवी माताई वगैरे, की ब्रह्मसमितेचा श्लोक आहे की अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तीमंती. भगवंत आपल्या एका अंगानी इतर सर्व अंगांचं कार्य करू शकतात. हां म्हणजे आपल्याला खायचं असेल तर आपल्याला तो प्रसाद असा हाताने घेऊन मुखामध्ये टाकावा लागेल, घालावा लागेल, तेव्हाच आपल्याला तो खायचा संपूर्ण अनुभव येईल. पण भगवंतांना म्हणजे बघा, डोळे नाक कान जिव्हा आणि त्वचा हे 5 इंद्रिय झाले. तर भगवंत कोणत्या इंद्रियातनं इतर सगळ्या इंद्रियांची कार्य करू शकतात, म्हणजे डोळ्यातनं डोळ्यांनी वास पण घेऊ शकतात, डोळ्यांनी ऐकू पण शकतात, डोळ्यांनी स्पर्श पण करू शकतात, डोळ्यांनी चव पण घेऊ शकतात, तसंच नाकांनी सगळं करू शकतात. भगवंत आपल्या प्रत्येक इंद्रियातनं प्रत्येक कार्य करू शकतात. ते भगवंत आहेत, अनलिमिटेड आहेत. म्हणून भगवंतासमोर आपण जेव्हा नैवेद्य ठेवतो तेव्हा भगवंतांना असं खाय, खूप आपल्यामध्ये भक्ती असेल तर भगवंत आपलं नैवेद्य केलेलं असं खातील पण, पण भगवंतांना तशी खायची गरज पण नाही आहे. भगवंत नुसतं पाहिलं, आता पुढच्या वेळपासून समजा गीता कोसमी प्रसाद असेल तर मग एकच पेढ आम्हाला पनवावी लागेल, एक पेढी ते ठेवून देऊ आणि सांगू आता सगळ्यांनी नुसतं पहा, प्रसाद खाऊन झाला तुमचा, एक प्रोग्राम झाला की 5 ते प्लेट असेल, एक प्लेट असेल आणि तुम्ही पहा 5 आणि मग जावा, तुमचं पोट भरलं आता. तर मे बी गीता कोर्सला काही लोक कमी येतील मग. तर आपल्याला आपल्याला प्रसाद लागतो तो असा नुसताच पाहून चालत नाही, आपल्याला तो खावा लागतो, तेव्हा आपल्याला तो प्रसादाचा संपूर्ण अनुभव किंवा फायदा होतो. पण भगवंतांना डोळ्यांनी खाऊ शकतात, भगवंत नुसतं वास घेऊन पण खाऊ शकतात, वास घेऊन त्यांना सगळा टोटल करते प्रसादात कसं आहे ते. आपल्याला डोळ्यांनी कळतं की हां थोडं छान दिसते, अरे पनीर पण आहे, एवढंच आपल्याला कळू शकतं, पण आपल्याला त्याचा संपूर्ण अनुभव येऊ शकत नाही डोळ्यांनी. कधी कधी असा सुगंध आहे तर थोडाफार अजून अनुभव येऊ शकतो, पण एवढे सगळे अनुभव आल्यावर शेवटी ते खाल्ला पाहिजे, त्याशिवाय काय कम्प्लीट नाही. पण भगवंतांचं तसं नाही, भगवंत नुसतं वास घेऊन नुसतं पाहून कम्प्लीट अनुभव त्यांना येतो. म्हणून भगवंतांना सांगितलं अंगानी यस्य सकलेंद्रिया वृत्ती म्हणती, भगवंत सगळ्या इंद्रियातनं सगळ्या इंद्रियांची कार्य करू शकतात. अर्थात काही काही लोक विचारतात की कलियुगातला धर्म तर हरिनाम आहे, तर मग विग्रहांची सेवा कशाला. येस, कलियुगाचा धर्म हरिनाम आहे हे बरोबर आहे. हां, हरिनाम हा प्रमुख धर्म आहे, कली काले धर्म हरिनाम संकीर्तन. पण आपण आपल्या आयुष्यामध्ये फक्त काय विग्रहांची सेवा करत नाही, विग्रहांची सेवा आणि हरिनाम हे दोन्ही एकत्रच चालत आहे, किंवा भगवंतांच्या आनंदाकरता जप करतो ह्या प्रकारे. पण प्रमाणे तुमच्याकडे फक्त गौर नेताई आणा आणि फक्त कीर्तन करा, ही विल बी हॅप्पी. त्यांना अजून गौर नेताईच्या विग्रहांना बाकी काय बाकी द्यायला पाहिजे असं नाही माहिती, फक्त कीर्तन करा आणि ते खुश झाले. पण हां, बाकी त्यांना काही नाही दिलं तरी ते खुश आहेत. पण आपण पाहतो हां, आपण नाम जप हरिनाम जपचा मुख्य एक अनेक अर्थ आहेत हरेकृष्ण मंत्राचे, पण सर्वात प्रथम आणि मुख्य अर्थ आहे हरेकृष्ण मंत्राचा, तो म्हणजे हे कृष्ण, हे सर्व आकर्षक कृष्ण, हे सर्व आनंद काय रममाण करणारे श्रीराम, मला तुमची सेवेची संधी द्या. मग ते एवढा जप करतो आहे सेवेची संधी द्या, मग सेवा करायला विग्रह आहेत. तर जप प्रमुख आहे, पण जपमध्ये प्रार्थना आहे की आम्हाला तुमची सेवा करायची संधी द्या, मग विग्रहाच्या रूपात भगवंत सेवा करायची संधी द्या. म्हणून जप आणि विग्रह सेवा हे एकमेकांचे पूरक आहेत, असे वेगवेगळे नाही आहेत. आणि आज मी एवढ्या डिटेलमध्ये घेत नाही, पण चैतन्य चरितार्थमध्ये सांगतात कृष्णदास कविदास गोस्वामी, प्रतिमा नाही तुम्ही साक्षात व्रजेंद्र नंदन, की हे जे विग्रह आहेत ते प्रतिमा म्हणजे नुसती मूर्ती नाही आहे, तर साक्षात कृष्ण आहेत किंवा साक्षात प्रभू राम आहेत किंवा साक्षात गौर नेताई आहेत. हां, जे कोण साक्षात नृसिंहदेव आहेत, साक्षात वामनदेव कुर्मदेव, जिथे तिथे जे विग्रह असतील ते आहेत, प्रतिमा नाही आहे. प्रतिमा म्हणजे काही लोक म्हणतात ही प्रतिमा, प्रतिमा नाही आहे, ते साक्षात भगवंत आहेत. प्रभूजी आले, मला त्या ड्रामा आठवला, हां कोणता बरं, लालाबाबू. हां, तर भगवंतांचे विग्रह आहेत, हां तर उत्तम प्रकारे भगवंतांच्या विग्रहांची सेवा केली तर विग्रह पण तुमच्याशी आदान प्रदान करतात. काय केलं होतं तेव्हा भगवंतांनी दुसऱ्या ते पूजाच्या रूपात आले होते, हां प्रसाद द्यायला लालाबाबूंना. हां, तर हरी बोल असे अनेक आहे. सर्वात प्रमुख गोष्ट आहे जगन्नाथपुरीच्या जवळ एक 15 किलोमीटर किंवा 20 किलोमीटर लांब साक्षी गोपाल मंदिर आहे. हां, तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना ती कथा माहिती आहे की कसे भगवंत वृंदावनवरून चालत चालत आले साक्ष द्यायला. तर येस, भगवंतांचे विग्रह बरेचदा भक्तांशी आदान प्रदान करतात. मायापूरला नरसिंह भगवंत आहेत आपल्या इस्कॉन मंदिरात, ते पण अनेकदा अनेक भक्तांशी खरोखर आदान प्रदान करतात आणि योग खरोखर निघते तसं. तर ते एक एक गोष्ट काय इथे मी घेत नाही. तर खीरचोर गोपीनाथ आहेत, त्यांनी माधवेंद्रपुरींकरता खीर चोरली होती, त्यांचं नाव होतं गोपीनाथ, पण आपल्या भक्तांकरता खीर चोरली. तर असे हे विग्रह आहेत, हे अशा नाही की ह्या सगळ्या गोष्टी 500 वर्ष जुन्या आहेत. आजकालच्या काळात अनेक ठिकाणी विग्रह आहेत, हां ते भगवंतांशी आदान प्रदान करतात. तर पुढे जायच्या आधी एक थोडासा टेक्निकल पॉईंट घेऊन घेऊ की विग्रह आहेत ते कसले कसले बनतात, हे टेक्निकल पॉईंट आहे. आठ वस्तूंचे विग्रह म्हणतात. बघू आता मला आठवतंय का, इथे मी लिहिलं नाही आहे पण आठवतंय का, ए तुम्ही लिहा म्हणजे कळेल काय राहिलं तर. पहिलं आहे पाषाण, म्हणजे आपण त्याला दगड म्हणतो पण संस्कृत चांगला शब्द आहे पाषाण. दुसरं आहे धातू मेटल. तिसरं आहे काय माती, शाडूची माती किंवा मातीचे. जसं यमुने किनारी गोपी होत्या त्या यमुनेच्या किनारीचे मातीचे विग्रह बनवायचे, आणि ते गंगे यमुने टाकले की लगेच काही मिनिट काही सेकंदात असते परत विरघळून जायचे. तर पाषाण धातू माती, मग आहे काष्ट लाकूड, जगन्नाथ जी आहेत ते लाकडाचे आहेत. आणि मग आहे ज्युएल्स, ज्युएल्स म्हणजे काय हिरे मोती, रत्न रत्न रत्नाचे बनतात विग्रह. आणि मग एक आहेत ते अजून एक मनात आहे शेवटचं पण अजून काय राहिलं, हां सोनं म्हणजे धातू झालं ते, हां वाळू 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 एक आहे, नाही स्फटिक नाही आहे वाळू आहे. तर वाळूचे विग्रह बनतात सँड. एक राहिलं आहे पण एक आठवतं, एक मनात आपल्या मनामध्ये सुद्धा आपण नुसतं हां विग्रह बनवू शकतो. आणि एक बघूया आठवलं तर आठवतं सांगेन मी लेक्चरनंतर, तुम्ही लिहून घ्या परत. पण एकदा वाचा पाहू निलेश प्रभू काय काय झालं.
पाषाण धातू माती लाकूड रत्न वाळू आणि मना.
ओके एक राहिलं ठीक आहे. असे आठ आहेत हां, त्यातनं हे विग्रह बनतात. आणि ह्या विग्रहांमध्ये आपण एक अजून एक मुद्दा आहे जो आपल्या कधी कधी तात्पुरते विग्रह असतात, जसे गणपती पूजा असते किंवा आपण भगवंतांची पूजा त्या प्रकारे करू शकतात. काही काही ॲडव्हान्स जेवण, हां चित्र 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 लिहिलं का, पेंटिंग हां पेंटिंग हां चित्र चित्र किंवा पेंटिंग काय म्हणूया ते आठवं आहे आता. तो ते एक्झाम्पल सांगताना आठवलं. हां तर आपण बघा, तुम्ही गणपती आता तुम्ही सगळं पाहिलं आहे एकदा ते पहिली पूजा म्हणतात हां त्याला खरं गणपतीला आपण त्या मूर्तीमध्ये बोलवतो. आणि शेवटचे विसर्जनच्या आधी असते त्याला उत्तर पूजा म्हणतात. तेव्हा त्यांना विनंती करतो की तुम्ही दोन दिवस आले, आमची सेवा स्वीकारली, थँक्यू व्हेरी मच, आता आम्ही या मूर्तीचं विसर्जन करणार आहोत, तर तुम्ही या मूर्तीतनं आता परत जसं बोलवलं तसं मगच गणपती गेल्यावर पण त्यांचं विसर्जन करू शकतो ना, असं कसं त्यांना. तर तुम्ही कृपया हे मूर्तीचं आता कार्य संपलेलं आहे, आमची सेवाही संपली आहे, तर तुम्ही या मूर्तीत जे आलेले आहात त्या मूर्तीतनं तुम्ही परत जावा, मग आपण त्याचं हे खरं त्याचं सायन्स आहे. तर चित्र म्हटलं म्हणून म्हणजे असंही अशी विग्रहांची सेवा होऊ शकते की तुम्ही गंगे किनारी किंवा यमुना किनारी किंवा समुद्र किनारी आहात, म्हणजे तिथे वाळू आहे माती आहे हां, आणि तुम्ही मातीमध्ये असं भगवंतांचं चित्र काढलं, मग उदबत्ती केली, फुलं अर्पण केली, नैवेद्य अर्पण केला, भगवंतांना विनंती केली तुमचं म्हणजे आधी भगवंतांचं चित्र काढल्यावर बोलवलं त्याच्यात हां, आणि मग सगळ्या सेवा अर्पण केल्या. आणि मग भगवंतांनी सेवा घेतल्यावर भगवंतांना म्हटलं आता सेवा संपलेली आहे थँक्यू, आणि तुम्ही चित्र पुसून टाकलं. हां आता आजकाल चित्राला तुम्ही फोटो किंवा प्रिंटेड फोटो छापखाई फोटो हा एक चित्राचा प्रकार झाला आजकालचा आधुनिक प्रकार, पण पूर्वीचा होता तो काय हाताने केलेलं चित्र होतं कॅनव्हासवर वगैरे. तर हे जे आहेत भगवंतांना आपण बोलवूही शकतो आणि भगवंतांना जायलाही सांगू शकतो, हे तात्पुरते. कारण काही मूर्ती असतात त्या अशा कायमच्या असतात, त्यांना मग आपण भगवंतांना जायला सांगत नाही त्यातनं, तर पण काही तात्पुरत्या दोन दिवस चार दिवस असेही असतात, काही तर दोन चार तासच मी जसं म्हटलं तसं जे असे फिरते संन्यासी साधू असतात. आणि काही मनात पण सांगितलं, ती गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे की एक साधू होते त्या मनात भगवंतांच्या मनात त्यांनी भगवंतांचे विग्रह बनवले सुंदरशेर राधाकृष्णांचे किंवा कोणाचे, आणि मग त्यांनी मनातच भगवंतांची सेवा चालू केली. आणि मनामध्ये त्यांनी म्हटलं तर भगवंतांना मी स्वीट राईस देतो, मग त्यांनी दूध उकळलं त्यात काय तांदूळ घातले त्यात त्यांनी मना त्याचे ध्यान असतो असतं ध्यान अवस्थेत बसून मनामध्ये सगळं करतायत हां. आणि मग त्यात साखर घातली आणि मग स्वीट राईस तयार झाला, आणि मग म्हटलं आता भगवंतांना तो नैवेद्य करू, आणि भगवंतांना मनामध्ये नैवेद्य केला, पण म्हटलं नैवेद्य करायचं आहे तो बघू जास्त गरम असेल तर भगवंतांचं तोंड भाजेल, म्हणून त्यांनी आपलं एक बोट घालून बघितलं. तर बोट घालून बघितलं एकदम चटका लागला त्यांना, आणि मग ते ध्यानातनं बाहेर आले हां. आणि असं घडत असताना वैकुंठामध्ये लक्ष्मी आणि नारायण बसलेले होते, तर नारायण थोडे हसायला लागले. तर हा स्वभाव पृथ्वीवर आहे तिथेही आहे. तर माते म्हणले तुम्ही का हसताय सांगा, सगळं माहिती पाहिजे, आमचे सुंदर हरी प्रभू आहेत गृहस्थ आहेत. ते म्हणतात घरी असं चुकून बोललो मातेंना मला काहीतरी सांगायचं आहे, आणि मग ते नाही सांगितलं की जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मागेच लागणार, काय ते पाहिजे ते सांगा, असं नाही बोलायचं, काहीतरी सांगायचं आणि चूप नाही बसायचं. त्यांनी वे तर लक्ष्मीजी म्हणताय तुम्ही का हसले, हां नारायण काय नाही नाही सांगाच का हसले ते, नाही माझा एक भक्त आहे असा तिथे वगैरे एक्सेट्रा, तो मनामध्ये एवढी चांगली सेवा करत होता. आणि मग ते जाऊन त्यांना परत भगवतधामात न्यायला आले. तर मनामध्ये पण अशी आपण ज्यांच्याकडे काहीच नाही आहे ते मनामध्ये पण विघ्न बनवून, हां पण ज्यांच्याकडे आहे तुमच्याकडे घर तरी आहे मग मनामध्ये नाही चालायचं, मग घरात बनवा विघ्न, हां आता तुम्ही साधेसे विघ्न बनवा, एक फोटोचे बनवा, आजकाल त्याला लॅमिनेशन म्हणतो. आता काही जसं मी होतो हॉस्टेलला तर एक काही एक फोटो होता, उद्बत्तीच फक्त करायचो दररोज, आणि जे काय फळं वगैरे कधी आणायचो विकत खायला, हां तर ती भगवंत तिथे जे काय बाग असं काय दिवसभर खूप नैवेद्य किंवा खूप हे नाही करायचो, हां पण ती उद्बत्ती मात्र सकाळ संध्याकाळ अर्पण करायचो. बरीशी मुलं माझ्या रूममध्ये येऊन बसायची, तुझ्या रूममध्ये चांगला वास येतो, बाकी रूममध्ये सगळे घाणवास येतात हॉस्टेलचे. तर अशा प्रकारे आपण सिम्पल पण जसं तुम्हाला झेपेल जमेल, हां पण आपल्याला जेवढी सोय आहे त्याला मॅक्झिमम प्रकारे आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. तर असं नाही की स्वतः मात्र भरपूर डेकोरेट केलं आणि भगवंत तर काय तुळशीने पण प्रसन्न होतात, हां त्यांना फक्त तुळशी दिली, हां भगवंतांनाही आपण करतो तेवढं इक्वल तरी कमीत कमी, कमी तरी नको भगवंतांना, जास्त नाही द्यायची इच्छा असेल तरी कमी तरी भगवंतांना नको. काही लोक म्हणतात की हे दगड वगैरे भौतिक आहे, मटेरियल आहे, म्हणजे काय म्हणूया त्याला आपण, भौतिकता एक शब्द झाला, जड जड वस्तू आहे. आपण फक्त मनात काय नाही भगवंतांना विचार करू शकत, कशाला मूर्ती पूजेची गरज आहे, बरोबर आहे, पण मन पण भौतिकच आहे शेवटी, हां मन काय दिव्य नव्हे, हां पण कसं आहे थोडक्यात भगवंतांची सेवा न करण्याकरता भगवंतांना शरण न जाण्याकरता हां असे लोक वेगवेगळे आयडिया काढतात, हां पण मन प्लॅस्टिक पण भौतिक आहे, लाकूड पण भौतिक आहे, धातू पण भौतिक आहे, मान्य आहे, आणि मन पण भौतिक आहे. दिव्य तर फक्त भगवंत आणि आत्मा आहे ना, हां मन पण भौतिकच आहे, त्यामुळे आपण आत्ता दिव्य काहीच समजू शकत नाही, हां आत्ता या लेवलला, म्हणून भगवंत कृपेने भौतिक वस्तूंमध्ये येतात, मन पण भौतिक आहे आणि लाकूड पण भौतिक आहे आणि पाषाण पण भौतिक आहे आणि धातू पण भौतिक आहे, आपण दिव्य समजू शकत नाही काही, म्हणून भगवंत भौतिक वस्तूमध्ये कृपा करून येतात. म्हणून भगवंतांची विघ्न जे आहेत ती भगवंतांची एक प्रमुख कृपा आहे की येस तुम्हाला माझी सेवा करायची इच्छा आहे तर मी तुमच्यासमोर ह्या भौतिक माध्यमातून उपस्थित आहे, या या भौतिक वस्तूंच्या माध्यमातून मी उपस्थित आहे आणि तुम्ही माझी सेवा करा. आणि काही लोक याचा उलटा अर्थ करतात, भौतिक वस्तूंमध्ये भगवंत येतात तर मग आपण कोणत्याही दगडाची कोणत्याही झाडाची हां कसली पण पूजा करू शकतो का, हां लोकांना बेसिकली पद्धतशीरपणे ऐकायची इच्छा नाही आहे, एवढं चांगल्या प्रकारे आपल्या भगवंतांनी वैदिक शास्त्रामध्ये सांगितलं आहे की असं नाही की कोणत्याही दगडाची कशाची आपण पूजा करू शकतो. ते ऑलरेडी मी बोललो की कशाप्रकारे विघ्न बनतात. आणि आता पुढचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे कलियुगामध्ये, बिफोर वी एंड, की काय बरं आपण एक मिनटं, हां कलियुगातला भगवंतात प्राप्तीचा प्रमुख अंग काय आहे, नाम संकीर्तन. पण विघ नाम संकीर्तन हे भगवंतांना सेवा करायला आपण विनंती करतोय आणि म्हणून आपण भगवंतांच्या विघ्नांची सेवा करतो. तर एका प्रकारे विघ्नांची सेवा कशी आहे की जी मंदिरं असतात हां तिथे आपण जाऊन भगवंतांची सेवा करू शकतो. पण दररोज मंदिरात जायला आपल्या घरी जवळ मंदिर आहे नाही आहे प्रॅक्टिकली थोडं पॉसिबल नसेल कलियुगामध्ये, कारण का जॉब काय 8 तास नसतात जॉब, कधी 10 तास असतात कधी 12 तास असतात, हां एवढेच वेळ आपल्याला काम करावं लागतं आहे आपलं घर चालवण्यासाठीच फक्त. तर भगवंत आपण काय केलं पाहिजे, हां एक तर आपण नियमित मंदिरात जायला पाहिजे, देवालयात, मंदिर म्हणण्यापेक्षा मंदिर पण योग्य शब्द आहे, टेम्पल हा योग्य आहे, हां आपण देवालय म्हणूया, देवालयात जायला पाहिजे किंवा आपलं घरालय, घरामध्ये पण आपण एक देवालय किंवा घरालाच देवालय बनवू शकतो. म्हणून शिल प्रभुपाद म्हणायचे की प्रत्येक गृहस्थांनी किंवा ब्रह्मचाऱ्यांनी पण आपण खास करून गृहस्थांनी आपल्या घरी देवालय बनवलं पाहिजे. त्यात तुम्ही अगदी बेसिक प्रकारे एक मी म्हटलं तसं मी हॉस्टेलला होतो, एक लॅमिनेशन होता माझ्याकडे, काय नैवेद्य मी काय कुकिंग करत नव्हतो, मी मेसला खायचो, पण उदबत्ती करा थोडंशी, काय फुलं कुठे एखाद तगर बिगरचं फुलं असेल बाहेरून ते आणून जाता येतात दिसत घेऊन या आणि व्हा भगवंतांना, आणि जे काय मी खायला वेगळं आणीन, खास करून फळंच आणायचो कधी 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 असं काय लस्सी वगैरे आणायचो, जे काय असं आम्ही जे काय मी आणीन ते भगवंतांना, ते झालं हॉस्टेलमधली सेवा. तुमच्या घरी थोडंसं अजून चांगल्या प्रकारे होऊ शकते. हां, पण ज्याच्या घरी ज्या प्रकारे कधी कधी एखादी माताजी असते स्त्री, ती म्हणते आमच्या घरी सगळा विरोध आहे, कोणीच काय अलाव करत नाही, खूप विरोध आहे, हरकत नाही, ती कपड्यात कुठे एक छोटासा भगवंताचा फोटो ठेवू शकते, हां आपल्या कपड्यात किंवा किचनमध्ये कोणाऱ्यात वगैरे, आणि फक्त मनामध्येच भगवंतांना जे काय किचन बनतं ते तिथेच भगवंतांना जसं. हां, सो तुमच्या सोयीनुसार, तुमच्या स्थितीनुसार, तुमच्या सामग्रीनुसार, तुम्ही प्रत्येकजण आपल्या घरी देवालय बनवू शकता. ते वेगवेगळ्या लेवलचं, वेगवेगळ्या डिटेलचं, वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे वेगवेगळ्या विस्तृत प्रकारचं असणार आहे, पण काही ना काही प्रकारे आपण छोटं किंवा मोठं, स्मॉल ऑर बिग, आपण देवालय आपल्या घरी हे प्रत्येकाने बनवलं पाहिजे. नाहीतर जसं प्रभुपाद, हा खरा या विग्रह सेवाशी संबंधित नाही आहे, पण प्रभुपाद आणि त्यांचा मुलगा एकदा जात होता, म्हणजे कलकत्त्यात ट्रॅममध्ये. हां, प्रभुपाद आणि त्यांचा मुलगा, स्वतःचाच मुलगा होता, जेव्हा प्रभुपाद संन्यास वगैरे घ्यायच्या आधी, तर त्याच्या बाजूला ते मयत जात होतं, मयत म्हणतात ना, शवयात्रा जात होती, तर सगळे लोक श्रीराम जय राम जय जय राम किंवा जे काय राम नाम सत्य आहे त्याच्या एरियात जे काय असेल ते म्हणत जात होते. तो मुलगा थोडा मोठा झाला होता, तर पण एवढा पण मोठा नव्हता, तर त्यांनी प्रभुपादांना विचारलं की सगळे रामाचं नाव घेत आहेत, तो जो झोपला आहे तो का नाही रामाचं नाव घेत? असं त्याला माहीत नाही की तो मेला, म्हणजे त्याला अजून कळलं की हे सगळे घेत आहेत रामाचं नाव, पण त्याला ती कल्पना होती की मेला आहे तो असं, म्हणून त्यांनी विचारलं. तर प्रभुपाद, हा बघा, म्हणजे प्रभुपाद आपल्याला लेक्चर सांगतात की सगळ्यांनी भगवंतांची सेवा केली पाहिजे, नाव घेतलं पाहिजे, आणि जो नाव घेत नाही तो भले जिवंत असेल पण तो खऱ्या प्रकारे हा मेल्यासारखाच आहे. तर ह्या प्रकारे आपल्या घरी मी म्हटलं तसं, आपलं आपला जो शब्द आहे आपल्या घराला काय म्हणतो आपण, भवन. हां, भवन म्हणतो ना. हां, त्याचं खरं असं आहे की ते भगवंतांचं वन आहे. हां, भ म्हणजे भगवंत, आपल्या घरी ते भगवंत पाहिजेत तिथे, आणि तिथे भगवंत नसतील तर काय होईल? हां, भ काढून टाकला तर वन म्हणजे नुसतंच जंगल होईल. हां, आणि मग वनमध्ये कोण राहतं? हत्ती, वाघ, सिंह, वानर. मग आपलं घरामध्ये वन असेल मग लोक पण त्याच प्रकारचे राहतील, वाघ सिंहासारखे भांडणं, वादावाद्या, तू असं केलं तरी असं केलं. आणि आपल्या घरामध्ये भवन असेल, पण भ बनायला काय पाहिजे? भगवंत पाहिजे. आपलं घर समजा भवन असेल तर तिथे भगवंत असतील, मग सगळे लोक लहान मुलं वगैरे पण शिकतील की नाही आधी भगवंतांना नैवेद्य केलं पाहिजे मग आपण खायचं. आपल्या सगळ्यांचा केंद्रबिंदू ही भगवंतांची सेवा आहे, मग थोडं कॉपरेशन राहील, आणि भगवंत नसेल तर फक्त वन राहील, आणि वनामध्ये वन्य पशु पक्षी राहतात. आणि आजकाल पण पाहतो घरामध्ये म्हणून एवढी काय भांडणं आणि काय 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 चालू असतंय, हेवे धावे, दोन भावांमध्ये भांडणं एवढ्याशा जमिनीकरता किंवा दोन चार रुपयाकरता, आणि पती पत्नीमध्ये भांडणं, आणि एवढ्या कोटाची की एकमेकांना मारले जातात, कारण का ते भगवंतांना आपल्या घरामध्ये स्थान देत नाहीत, नुसतं वन करतात, पण त्या वनामध्ये भगवंतांना स्थान दिलं तर मग ते काय बनतंय? भवन बनतंय. तर हे आपल्या घरी भगवंतांना स्थान द्यायचं हे महत्त्व आहे. हरे कृष्ण. एक मिनिट, अजून एखाद काय पॉईंट आहे बघतो, नाही तसं संपलंय. आणि तेच आहे की सुरुवात काही नाही, एखादं लॅमिनेशन पण करू शकता तुम्ही घरी. हां, आणि मग जशी तुमची सेवा वाढेल आणि इच्छा वाढेल मग एखादं भगवान छोटे विग्रह आणू शकताय, कारण का लॅमिनेशनची आंघोळ वगैरे करू शकत नाही, त्यांना कपडे वगैरे घालू शकत नाही. पण तशी इच्छा सेवा करायची असेल तर छोटेसे मध्ये लड्डू गोपाल असतात छोटेसे, मग थोडेसे गोरनेताई वगैरे असतात ज्यांची आपण आंघोळ करू शकतो, ज्यांना आपण अर्थात तुमच्या सोयीने कोणाच्या दर दोन वर्षांनी बदली होत असेल तर थोडं वेगळं असेल, हां तुमच्या आर्थिक परिस्थिती काय आहे, तुमच्या घरी किती लोक आहेत, ह्या सगळ्यावर निर्णय तो घ्यायचा आहे. पण कशा ना कशा प्रकारे आपलं घर किंवा रूम जे काय आहे ती देवालय असायला पाहिजे, हा महत्त्वाचा मुद्दा. किती डिटेलमध्ये तुम्ही भगवंताची सेवा करताय, किती त्यांचे सेवा डिटेलमध्ये करताय, हा विषय हा थोडा वेगळा आहे. तर पण जेवढी सेवा करू तेवढी सेवा वाढत जाईल. हां, हरे कृष्ण. तर इथे आपण थांबूया. हे सगळे विषय थोडे छोटे छोटेच आहेत.